ऍक्ट्रेस, पॉलिटिशियन आणि बिझनेस वुमन जया बच्चन यांचा 71वा आज वाढदिवस आहे. जशा अमिताभ बच्चनच्या पाठीशी ते आहेत ना, तसंच तुमच्या पाठीशी कोण राहिलंय, ती जी एक स्त्री असते पुरुषाच्या मागे असलेली, ती कोण आहे तुमच्या लाईफमध्ये, मी तुम्हाला विचारलं होतं. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम पर मैं आपके साथ है. जसं पुरुषाच्या सक्सेसच्या मागे स्त्री असते, तसंच वाईस वर्सा, म्हणजे स्त्रीच्या सक्सेसच्या मागे एक पुरुष सुद्धा असतो. असं तुमच्या लाईफ मधलं कोण आहे, काय म्हणणंय नांदेडकरांचं?
हनुमानभाऊ सगळ्या गोष्टीमध्ये माझ्या सोबत राहते म्हणलं तर बघ, माझी आई.
काय सांगशील आईसाठी आणि काय काय असे प्रसंग झालेत? आई तर असतेच माहिती आहे आपल्याला प्रत्येकाला.
नाही मला म्हणजे मी असंच एकदा ताई बघ असं शिक्षण शिकणार गेलो, जशी तू चांगली 10वीची परीक्षा दे तशी आहे की नाही तशी देणार गेलो मी बी. तिनंच मला समजून सांगितलं सगळं काही आणि तू एक आणि तिने एक बस.
अच्छा अच्छा, काय सांगशील मग आईसाठी, काय मेसेज देशील?
आईसाठी तर दिला पण आता तुझ्यासाठी पण तू पण आता मला पुढे पण आयुष्यासाठी असं चांगलं सांगित राह बोल.
थँक्यू सो मच. फक्त तू ऐकत राहा रेड एफएम.
तू पण असं सांगित राह. थँक्यू.
हनुमाननी तर थोडंसं क्रेडिट मला पण दिलं यार. मी तर एकदम असं हवेतच आहे की क्रेडिट मिळालंय आपल्याला थोड्याशा गोष्टीचं. तारीफ सबको अच्छी लगती है तो मुझे भी अच्छी ही लगती है. बाकी तुमच्या लाईफमध्ये कोण आहे असं तुम्हाला सपोर्ट करणारं सांगा, पटकन डायल करा 9607007935. स्टे ट्यून टू सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम. बजाते रहो.